आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेक अपेक्षीत परिणाम मेळटात आनी 2029-30 मेरेन देशाची संरक्षण निर्यात 50,000 कोटी रुपया मेरेन पावतली अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगलां. विदेश वेव्हार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर आयच्यान ऑस्ट्रेलिया आनी सिंगापूरच्या 6 दिसांच्या भेटेर वतले. भाजपच्या वरिश्ठ फुडारीन केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज झारखंड विधानसभा वेंचणुके खातीर पक्षाचो जाहीरनामो संकल्प पत्र जाहीर करतले. मध्य प्रदेशांतल्या बांधवगड टायगर रिझर्वांत हत्तींच्या मरणा विशीं सरकारान चौकशी सुरू केल्या. हायलो ओपन 2024 बॅडमिंटन सर्तीन बायलांच्या एकोडी गटांत भारताच्या मालविका बानसोड हाणें फायनलींत पावल घाला. आतां पुराय खबरो. भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेक अपेक्षीत परिणाम मेळटात आनी 2029-30 मेरेन देशाची संरक्षण निर्यात 50,000 कोटी रुपया मेरेन पावतली अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगलां. भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT कानपूर हांगा काल 65व्या स्थापणूक दीस सुवाळ्याक संबोधित करतना संरक्षण मंत्र्यांनी भारतीय तरणाट्यांक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची विकसित भारत ही संकल्पना साकार करपा खातीर उच्च दर्जाचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करपाचे आवाहन केले. तांणी तरणाट्यांक तांची क्षमता ओळखून देशाच्या प्रगती खातीर योगदान दिवपाचे आवाहन केले. IIT कानपूर सारखिल्यो संस्था बौद्धीक गतीशीलतेचे इंजीन आशिल्ल्याचे सांगून सिंग हांणी म्हळे की ह्यो संस्था भारताक आघाडीच्या देशांच्या श्रेणींत पावंक शकतात. विदेश वेव्हार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर आयच्यान ऑस्ट्रेलिया आनी सिंगापूरच्या 6 दिसांच्या भेटेर वतले. ह्या वेळार परराष्ट्र मंत्री ब्रिस्बेनाक वतले आनी ऑस्ट्रेलियान भारताच्या 4थ्या वाणिज्य दूतावासाचे उक्तावण करतले. ते कॅनबेरान ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पॅनी वॉंग हांचे बरोबर परराष्ट्र मंत्री स्तरीय रुपरेखा संवादाच्या 15व्या बसकेची सह अध्यक्षता करतले. तशेंच परराष्ट्र मंत्री ऑस्ट्रेलियाच्या संसद भवनांत दुसऱ्या रायसी डाऊन अंडराच्या उक्तावण सत्रांत उलोवप करतले. तशेंच डॉ जयशंकर ऑस्ट्रेलियन फुडारी संसद सदस्य प्रवासी भारतीय समुदायांतले वांगडी वेवसायीक प्रतिनिधी माध्यम आनी हेर बुदवंत तांचे कडेन संवाद साधतले. ह्या भेटीच्या दुसऱ्या टप्प्यान डॉ जयशंकर 8 नोव्हेंबराक सिंगापूराक भेट दितले. ह्या वेळार आसियान भारत थिंक टँकाच्या 8व्या गोलमेज परिषदेंतूय ते उलोवप करतले. दोनी देशांमधल्या लागींच्या भागीदारीचो नियाळ घेवपा खातीर आनी द्विपक्षीय संबंद आनीक खोल करपाचे मार्ग सोदून काडपा खातीर ते सिंगापूरच्या फुडाऱ्यांक मेळटले. भौशीक सुरक्षा आनी राष्ट्रीय सुरक्षा स्थायी समिती समोर कॅनडाचे उपमंत्री डेव्हिड मॉरिसन हांणी घरमंत्री अमित शाह हांचो संदर्भ घेतिल्ल्या खातीर भारतान तीव्र निषेध नोंद केला. परराष्ट्र मंत्रालयान कॅनडाच्या उच्च आयोगाच्या प्रतिनिधीक आपोवन भारताचो निषेध व्यक्त केलो. विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी काल नवी दिल्लीन पत्रकार परिषदेंत सांगले की 29 ऑक्टोबराक ओटोवान जाल्ल्या स्थायी समितीच्या कामकाजा बाबत एक कुटनितीक परिपत्रकूय सादर केले. कॅनडान दिवाळी साजरी करप रद्द जावप दुर्दैवी अशें सांगून कॅनडान असहिष्णुताय तेंगशेर पावल्या अशें प्रवक्त्यान सांगले. भाजपचे वरिश्ठ फुडारीन केंद्रीय घरमंत्री अमित शाह काल राती झारखंडाच्या 2 दिसांच्या भेटी निमतान रांची शारांत पावले. शाह राज्यांतल्या भाजप फुडाऱ्यांबरोबर वेंचणुकेच्या तयारीचो नियाळ घेवपाचे आसात. शाह आज पक्षाचे संकल्प पत्र जारी करतले. तशेंच आज घाटशिलान धालभूमगड हजारीबागांतल्या बरकट्टा आनी चत्रांतल्या सिमरियान 3 वेंचणुकेच्या रॅलींक केंद्रीय मंत्री संबोधीत करतले. महाराष्ट्र विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज फाटी घेवपा खातीर फाल्यां निमाणी तारीख आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. मध्य प्रदेशांतल्या बांधवगड टायगर रिझर्वान हत्तींच्या मरणा विशीं सरकारान चौकशी सुरू केल्या. केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्रालयाच्या खाला वन्यजीव गुन्यांव नियंत्रण ब्युरोन अभयारण्यान 10 हत्तींच्या मरणाची चवकशी करपा खातीर एक पंगड स्थापन केला. हो पंगड ह्या प्रकरणाची स्वतंत्र चवकशी करता. तशेंच मध्य प्रदेश सरकारान चवकशी करून अहवाल सादर करपा खातीर 5 वांगड्यांची राज्य पावण्यावेली समिती स्थापन केल्या. बांधवगड टायगर रिझर्वाच्या गस्त कर्मचाऱ्यांक 29 ऑक्टोबराक पटोर आनी खिया उतुली हांगा 4 हत्तींक मरण आयिल्ल्याचें आढळून आयलें. आजूबाजूच्या परिसरांत सोद घेतल्या उपरांत आनीक 6 हत्ती दुयेंत वा बेशुद्ध अवस्थेन सापडले, उपरांत तांकां मरण आयलें. मध्य प्रदेशांतल्या संबंधीत अधिकाऱ्यांनी दिल्ल्या प्राथमीक म्हायती प्रमाण विशबाधेक लागून हत्तींक मरण आयिल्लें आसूं येता. ते भायर अशा घडणुकांची शक्यताय टाळपा खातीर राज्य अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय येवजण्यो चालीक लायल्यात आनी बांधवगड राखीव वाठारांत आनी तांचे भोंवतणी हेर हत्तींच्या कळपांचें निरीक्षण वाढयला. सांस्कृतिक मंत्रालय आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशनच्या सहकार्यान 5 आनी 6 नोव्हेंबराक नवी दिल्लीत पहिली आशियाय बौद्ध शिखर परिषद ABS आयोजित करता. आशियाच्या बळकटीकरणात बुद्ध धर्माची भूमिका या शिखर परिषदेची मुख्य संकल्पना असा. ह्या कार्यावळीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुखेल सोयरे उपस्थित रावतल्यो अशी अपेक्षा असा. शिखर परिषदेच्या माध्यमातून संवादाक चालना दिवपा खातीर समजूतदारपणाक प्रोत्साहन दिवपा खातीर आनी बौद्ध समुदायाक भेट जावपी समकालीन आव्हानांक तोंड दिवपा खातीर आशिया खंडांतल्या विविध बौद्ध परंपरेंतल्या संघाचे फुडारी विद्वान तज्ञ आनी अभ्यासक एकत्र येतले. भारत आनी पुराय आशियांतल्या आध्यात्मीक आनी सांस्कृतीक इतिहासान बौद्ध धर्माक काशिल्ली सुवात आसा. भारत स्वतःक संवसारीक इश्ट प्रस्थापीत करपाक लागला अशें परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर हांणी सांगला. काल नवी दिल्लीत पुस्तक विमोचन सुवाळ्यांत उलयतना डॉ जयशंकर हांणी सांगले, भारत चडांत चड देशांचो इश्ट जावपाक सोदता. भारतान हाका संस्कृतीक आनी इतिहासीक कारणां आसात अशें तांणी म्हळें. क्वॉड ह्या विशयाचेर उलयतना डॉ जयशंकर हांणी सांगले, अमेरिका जपान ऑस्ट्रेलियेक क्वॉडाचो फायदो जाला. भागीदारांचें मुल्यांकन करपा खातीर सार्वभौमत्वान प्रादेशीक अखंडताय सारकिले संवेदनशील प्रश्न सदांच आसतात असो उल्लेख डॉ जयशंकर हांणी केलो. हरियाणा प्रदुशण नियंत्रण मंडळाचे मुखेल पर्यावरण अभियंते भूपेंद्र सिंग गंगवा हांणी सांगले, फाटल्या वर्साच्या तुळेंत प्रदुशण बऱ्यापैकी नियंत्रीत आसा. हे दिवाळी सोनी पाटांतलो हवेचो दर्जो निर्देशांक चड वायट आशिल्लो. अंबाला बहादुरगड भिवानी चरकी दादरी फरिदाबाद जिंद कर्नाल कुरुक्षेत्र फतेहाबाद गुरुग्राम हिस्सार मानेसर सिरसान यमुना घर हांगाय हवेचो निर्देशांक उणोच आशिल्लो जाल्यार राज्याच्या आयर सुवातींनी हवेचो गुणवत्ता निर्देशांक माध्यम आशिल्लो. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेन इस्रोन लडाखांतल्या लेह हांगा देशांतले पयले एनलॉग अंतरिक्ष मिशन सुरू केला, जंय अंतरिक्ष एजन्सी आंतरग्रहीय रावपाच्या सुवातेर जिणेचे अनुकरण करतली. भविष्यांत चंद्राचेर मनीस धाडपाची भारताची येवजण पळयल्यार हे पावल म्हत्वाचे थारता. एनलॉग स्पेस मिशन म्हणजे पृथ्वीचेर अंतराळ वातावरणाकडे भौतिक समानता आशिल्ल्या स्थानांची चाचणी आनी अंतराळ उड्डाण संशोधना खातीर समस्या सोडोवपाक म्हत्वाची भूमिका साकारता. लडाखाची भौगोलीक खाशेलपणां मंगळ आनी चंद्राच्या लँडस्केप सारखी आशिल्ल्यान ह्या वाठाराची एनलॉग मिशना खातीर निवड केल्या. भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमाक अंदू वर्साच्या पहिल्या 10 महिन्यांत 12.2 बिलियन डॉलर निधी मेळा. ही रक्कम 2023 वर्सा एकठांय केल्ल्या वट्ट रकमे परस चड आसा. घरगुती स्टार्टअपांनी ऑक्टोबर म्हयन्यांत 119 डिलांतल्यान परतून 1 अब्ज डॉलरचो आंकडो हुपलो. फाटल्या म्हयन्यांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षते खाला केंद्रीय मंत्रीमंडळान वाडट्या अंतरिक्ष क्षेत्रा खातीर 1,000 कोटी रुपयांचो निधी मंजूर केल्लो. जर्मनीत चलतल्या आयलो ओपन 2024 बॅडमिंटन सर्तीन बायलांच्या एकोडी गटात काल उपांत्य फेरयेन डॅनिश खेळगडे जुली डावाल जॅकॉबसनाचेर 23-21, 21-18 अशा सेटांनी जैत मेळून भारताचे मालविका बांसोड हाणें फायनलींत प्रवेश केलो. आज फायनलींत मालविका आनीक एक डॅनिश खेळगडे मिया ब्लिचफेल्ड हाचे आड खेळटले. भारतीय हवामान खात्यान आज तामिळनाडू पुडुचेरी करायकल केरला आनी माही वाठारांत गडगड आनी जंगलां मारून व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. तशेंच फुडल्या 4 दिसांत उत्तर पश्चीम आनी पूर्व भारतांत उण्यांत उणें चडांत चड तापमान 2-3 अंश सेल्सियस देंवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेक लागून अपेक्षित परिणाम मेळटात आनी 2029-30 मेरेन देशाची संरक्षण निर्यात 50,000 कोटी रुपया मेरेन पावतली अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगलां. विदेश वेव्हार मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आयच्यान ऑस्ट्रेलियान सिंगापोरच्या स दिसांच्या भेटेर वतले. भाजपचे वरिष्ठ फुडारी केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज झारखंड विधानसभा वेंचणुके खातीर पक्षाचो जाहीरनामो संकल्प पत्र जाहीर करतले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.